मारिता ही हाक मारिता ही हाकेला धावली गोंड राजाला ही महाकाली पावरी गोंड राजाला ही महाकाली पावरी
गोंड राजाला ही महाकाली पावरी गोंड राजाला ही महाकाली पावरी
हाक मारिता ही हाकेला धावली हाक मारिता ही हाकेला धावली गोंड राजाला ही महाकाली पावरी राजाला ही महाकाली पावरी
गोंड राजाला ही महाकाली पावरी गोंड राजाला ही महाकाली पावरी
गोंड राजा तो होता चंद्रपूर नगरात महाकालीची भक्ती केली त्याने दिन रात महाराणीने केली पूजा राजवाड्यात देवीने बाळ दिले ठेविले आनंदात बाळावरी देवी धरी ते सावली बाळावरी देवी धरी ते सावली गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
एकदा झाला चमत्कार चंद्रपुरात झोपला होता राजा आपल्या त्या महालात चंद्रपुरची महाकाली आली स्वप्नात म्हणाली राजाला तिठान माझ भुयारात वाट भुयाराची राजाला दावली वाट भुयाराची राजाला दावली गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
राजाने बोलविले भक्त साऱ्या नगरीचे तयाना सांगितले दिव्य स्वप्न रात्रीचे सण तोर घेऊन या आदि माया शक्तीचे मंदिर बांधले तिथेच त्याने देवीचे दर्शनाने सारी जनता सुखावली दर्शनाने सारी जनता सुखावली गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
हा आदि माया आदिशक्ती अवतार सर्व भक्तावरी माया करीते फार चरणी येता कुणी करी त्याचा उद्धार इच्छा करी त्याचे स्वप्न करी साकार हरेंद्रा आम्हाला भुयारात घावली हरेंद्रा आम्हाला भुयारात घावली गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
गोंड राजालाही महाकाली पावली गोंड राजालाही महाकाली पावली
हाक मारिताही हाकेला धावली हाक मारिताही हाकेला धावली गोंड पावली
महाकाली पावनी
गोंड राजा लाही महाकाली पावनी।